योन्ना अध्याय 3 परमेश्वराचे वचन दुसऱ्यांदा योन्नाकडे आले, उठ त्या मोठ्या निनवे शहरात जा आणि जो संदेश मी तुला सांगेन त्याची घोषणा कर. मग परमेश्वराच्या वचनाप्रमाणे योन्ना उठून निनवेस गेला. निनवे हे फार मोठे शहर होते. ते सर्वात चालत फिरण्यास 3 दिवस लागत होते. योन्ना शहरातून 1 दिवसाची वाट चालत असता त्याने घोषणा करून म्हटले, अजून 40 दिवस आहेत मग निनवेचा नाश होईल. तेव्हा निनवेतल्या लोकांनी देवावर विश्वास ठेवला, उपास जाहीर केला आणि मोठ्यापासून लहानापर्यंत सर्वांनी गोंताट नेसले. निनवेच्या राजाला ही बातमी समजली तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपला झगा आपल्या अंगातून काढून तो गोंताट नेसून राखीत बसला. राजाने त्याच्या सरदाराच्या ठरावाने निनवेत घोषणा करून ठराव प्रसिद्ध केला. त्याने सांगितले, कोणत्याही मनुष्याने अथवा पशुने, गुराढोराने अथवा शेरडा मेंढराने काही चाखू नये, काही खाऊ नये व पाणी पिऊ नये, परंतु मनुष्य आणि पशु यांनी गोंताट नेसावेत. देवाचा मनापासून धावा करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून व आपल्या हाताच्या दुष्कर्मापासून मागे फिरावे. न जाणो कदाचित देव वळेल, अनुताप पावेल व आपल्या संतप्त क्रोधापासून फिरेल, म्हणजे आपला नाश होणार नाही. तर ते आपल्या कुमार्गापासून फिरले आहेत अशी त्यांची कृत्य देवाने पाहिली आणि ज्या संकटाविषयी देव बोलला होता की मी त्यांच्यावर ते आणीन, त्याविषयी त्याने आपले मन बदलले व त्याने तसं केले नाही.